श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। नवव्या अध्यायाचा 18वा श्लोक आणि त्यावरचं निरूपण आपण पाहिलं। एकाहून एक, एकापाठी एक असे मार्ग देव सांगत आहे। सर्व जगात मलाच पाहणे, नामस्मरण करणे आणि माझे नाम कीर्तन करणे हा एक मार्ग, अष्टांग योगाचा दुसरा मार्ग, नमस्कार भक्ती हा तिसरा मार्ग, त्यानंतर ज्ञानयोगातील वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग सांगतात, द्वैताचा बळी द्यायचा आणि अद्वैत जागा करून घ्यायचा, नंतर जगामध्ये जितके काही पदार्थ आहेत ते सर्व मीच आहे या भावनेने मला पाहायचं, आणि ज्ञानयोगातील तिसरा मार्ग, वाटेल तेव्हा वाटेल तिथे सर्वत्र मला एकालाच शरण यावं आणि मला एकालाच पाहावं, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, असा एक फार मोठा प्रॉमिस देव करून गेलेत। ते म्हणतात की मला एकमेव, मला जर कोणी शरण आला असेल तर त्याचं मी जन्म मरणाचं कष्ट निवारून टाकतो, जो माझं होय अनन्य शरण। फक्त अनन्य हा शब्द फार महत्त्वाचा आहे, त्या परमात्म्याखेरीज इतर कोणाच्याही ठिकाणी शरणागत होण्याची गरज नाही आणि अनन्य भावनेने त्याची सेवा करणे आवश्यक आहे। या लागी शरणागता शरण्य मीची एको, शरण जाण्यासाठी जगामध्ये एकमेव जर कोणी योग्य असेल तर तो मी एकमेव असा आहे ज्याला शरण येणे योग्य आहे। आता 19व्या श्लोकापासून पुढच्या भागाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत। सुरू करूया 9व्या अध्यायाचा 19वा श्लोक। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तप्याम्यहं वर्षं निगृह्णामृसजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन। हे अर्जुना, सूर्याच्या रूपाने मी उष्णता देतो, मी पाणी शोषून घेतो आणि मीच पुन्हा पाऊस पाडतो। अमर वस्तू, मृत्यू तसेच सत असत सर्व मीच आहे। मी काय काय आहे हे देव सांगत आहे। पुढेही पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे 10व्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या विभूती, 75 वेगवेगळ्या मोठ्या विभूती सांगणार आहे। याच्या आधी पण एका अध्यायामध्ये काही काही विभूती सांगितल्या होत्या आणि या अध्यायामध्ये सुद्धा देव परत परत सांगत आहे की मी काय आहे, मी कोण आहे आणि मला तू कुठे कुठे पाहशील, कुठे कुठे मोजशील। मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे पाठी इंद्रहोनी वर्षे तै पुळती भरे अग्निकाष्ठे खाये ते काष्टची अग्नि होये ते विमरते मारिते पाहे स्वरूप माझे। या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे आणि नमरते तव सहजे अविनाश मी। आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घे पागवे तरी सता सतही जाणावे मीची पैगा। म्हणोनी अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे जेन देखती माते। मी सूर्याच्या रूपाने प्रकाश पाडतो, त्यावेळेला हे सर्व जग आणि हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्यावेळेला पाऊस पाडतो त्यावेळी पुन्हा आबादीने आबादानी होते। अग्नी लाकडे खातो तेव्हा लाकडेच अग्नी बनतात, अगदी त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझीच स्वरूपे आहेत असे समज। याकरिता मृत्यूने घेरलेले जे जे आहेत ना ते देखील माझेच रूप आहे, म्हणजे जे जे नश्वर आहेत ते देखील माझेच रूप आहे। त्याचप्रमाणे जे न मरणारे, जे अविनाशी आहेत ते तर मी आहेच आहे। आता फार बोलून जे सांगावयाचे ते सर्व एकदा सांगतो, लक्षात ठेव। तर विनाशी आणि अविनाशी अशा नावाने जे काही पदार्थ आहेत ते सर्व मीच आहे असे समज। म्हणून अर्जुना, जेथे मी नाही असे कोणतेच ठिकाण नाही, परंतु या प्राण्यांचे दुर्दैव कसे आहे ते पहा, मी सर्वव्यापी असूनही ते मला कोठेही पाहत नाही. तरंग पाणी वीण सुकती रश्मी वाती वीण न देखती तैसे मिची ते मी नव्हती विस्मो देखे. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझे ची वोतिले की कैसे कर्म तया आले जी मीची नाही म्हणती. परी अमृत कुहा पडिजे का आपणया ते कडिये काढिजे ऐसे आथी काय कीजे अप्राप्तासी. ग्रासा एका अन्ना साठी अंधू धावता हे किरीटी आडळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. तैसे ध्यान जय सांडुनी जाये तै ऐसी हे दशा आहे म्हणोनी कीजे ते केले नोहे ज्ञाने विण. आंधळ्या गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विण. लाटा म्हणजे पाण्यावरच्या लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय सुकून जात आहेत. तसेच प्रकाशरूप जी सूर्यकिरणे ती दिव्याशिवाय पाहू शकत नाहीत. अगदी त्याप्रमाणे सर्व प्राणी मदरूपच असून त्यास आपण भगवद्रूप आहोत असे वाटत नाही. हे केवढे आश्चर्य आहे पहा. मीच सर्व निर्माण केलं, सर्वांच्या आतमध्ये मीच असून मलाच कोणी पाहू शकत नाही. यापेक्षा जास्त दुर्दैव काय असू शकते प्राण्याचं. हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाने कोंदून भरले आहे. जग हे केवळ माझेच ओतलेले आहे, परंतु प्राण्यांचे कर्म त्यांच्यावर असे ओढले की ते मीच म्हणजे देवच नाही असे म्हणतात. हे आत बाहेर मिया कोंदले, आतमध्येही आणि बाहेरही. जग निखिल माझेची ओतिले की कैसे कर्म तपा आले जे मीची नाही म्हणते. देवच नाही, देवगीव काही नाही आहे, या सगळ्या फालतू कल्पना आहे असे ते म्हणतात. परंतु अमृताच्या आळात पडावे म्हणजे अमृताच्या विहिरीत पडावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे. परंतु ते ज्याला अप्राप्त आहे अशाला असेच होते, त्याला काय करावे. अर्जुना, एक घासभर अन्नाकरिता एक आंधळा रस्त्याने धावत असता चिंतामणी रत्नाला ठेस लागून अडखळला. पण तो आंधळा होता म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडविला. अगदी त्याप्रमाणे जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळी जीवाची वरील आंधळ्यासारखी परिस्थिती होते. म्हणून जे काही ज्ञानाशिवाय करावे ते केल्यासारखे अजिबात होत नाही. आंधळ्याला जरी गरुडाचे पंख असले तरी त्याला त्याचा काय उपयोग आहे. अगदी त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्म आचरणाने श्रम केले असता ते व्यर्थ जातात. तशा सत्कर्म आचरणाचा काही उपयोग होत नाही, त्याला ज्ञानाची जोड लागतेच ला. तै विद्या मा सोम पापूत पापा यज्ञे रिश्वा स्वर्गती प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नन्ति दिव्यान दिविदेव भोगान. तीन वेद जाणणारे, यज्ञामध्ये सोमपान करणारे व तेणे करून पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञानी माझे भजन करून स्वर्गगती मागतात. पुण्याचे फळ असा जो देवेंद्राचा लोक म्हणजे स्वर्ग तो प्राप्त करून ते त्या स्वर्गलोकी दिव्य असे देवांचे भोग भोगतात. अशा प्रकारच्या लोकांचा उद्देश फक्त स्वर्ग प्राप्ती हा असतो, मोक्ष प्राप्ती नव्हे. त्रैविध्या मा सोम पा पूत पापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते. फक्त स्वर्ग मिळावा हीच त्यांची प्रार्थना असते आणि त्यासाठीच ते मोठे मोठे यज्ञ करीत असतात आणि स्वर्गाच्या पलीकडे त्यांना इतर काहीही ज्ञात नसते. देख पागा किरीटी आश्रमधर्माची या राहाटी विधी मार्गा कसबटी जे आपणची होती यजन करीता कौतुके तिही वेदांचा माथा तुके क्रिया फळेसी उभी ठाके पुढा जया ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणची यज्ञाचे स्वरूप तिही तया पुण्याचे नि नावे पाप जोडिले देखे
जे श्रुती त्रयाते जाणोनी शतवरी यज्ञ करुणी यजीलिया माते चुकोनी स्वर्गोवरिती।
पहा अरे अर्जुना, आश्रमधर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात, म्हणजे ज्याच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो, लोकांना कित्ता मिळतो, ते सहज लीलेने यज्ञ कराव्यास लागले असता तिन्ही वेद आपली मान डोलवितात। म्हणजे वेदाध्ययनात आणि वेदाच्या गोष्टींमध्ये ते इतके निष्णात आणि इतके पारंगत असतात की त्यांच्या वेद उच्चारावरून वेद स्वतः डोलतात। ती यज्ञक्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभी राहते। त्या यज्ञाचं जे काही फळ असेल ते तिथे येऊन उभं राहते, इतकी त्यांची यज्ञ करण्याची योग्यता असते। याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झालेले आहेत, त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापाचा लाभ पदरात पाडून घेतला असे समज, कारण ते पुण्य नसून ते पापच समजावे। कारण त्या यज्ञाचे फळ तर स्वर्ग आहे आणि स्वर्गामध्ये पुण्याचा हिशोब संपला, पुण्य आणि पाप बरोबरीत झाले की मग परत आणखीन मृत्यूलोकात हकालपट्टी होते। त्यांनी ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद तिन्ही वेदांना जाणून 100 यज्ञ करून माझे आराधन करून मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात। आपल्या आत्मधे जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला प्राप्त करणे हा त्यांचा हेतूच नसतो। त्यांचा हेतू तर फक्त आणि फक्त स्वर्ग प्राप्त करणे असा असतो।
जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळिये पाडी गाठी मग निदैव निघे किरीटी दैन्यची करू तैसे शतक्रतू यजिले माते की इप्सिताती स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे निरूते पापनो हे म्हणोनी मजविण पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्यमार्गू ज्ञानिये तयाते उपसर्गू हानी म्हणती एरवी तरी नरकीचे दुःख पाऊनी स्वर्गा नाम की सुख वाचुनी नित्यानंदगा निर्दोष ते स्वरूप माझे मज एता पै सुबटा या द्विविधा गा औहांटा स्वर्गू नरकू या वाटा चोरांचिया।
कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो आणि मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावे असंच निघतो, अगदी त्याप्रमाणे 100 करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गातील सुखाची इच्छा करू लागले। आता हे पुण्य आहे का खरोखर? हे पुण्य नसून खरोखर हे पाप आहे असं नाही का? म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे। ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश करणारा असे समजतात। एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे। नरकाच्या विरुद्ध स्वर्ग इतकंच आहे की नाही? हे एकमेकांच्या विरुद्ध आहे, पण सस्वरूप आपले मूळ स्वरूप हे तर त्या स्वर्गाच्या पल्ल्याड आहे ना। वास्तविक पाहिले असता अर्जुना निर्दोष असा जो त्रिकाला बाधित आनंद ते माझे स्वरूप आहे। अर्जुना माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत आणि या दोन्ही वाटा चोरांच्याच आहेत। दोन्ही वाटा या चोरांच्याच आहेत।
स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे पापात्मके पापे नरका जाई जे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य आणि मजची माझी असता जेणे मी दुरी होय पंडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काई परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित यजुनी माते याचित स्वर्ग भोगू मग मी न पविजे ऐसे जे पाप रूप पुण्य असे तेने लागलेनी सौरसे स्वर्गा येती जेथ अमरत्व हेची सिंहासन ऐरावता सारिखे वाहन राजधानी भुवन अमरावती।
पुण्य रूप पापानी म्हणजे बाहेरून दिसायला पुण्यासारखं दिसते पण आतून तर ते भरलेलं पाप आहे, पुण्यरूप पापाने स्वर्गाला येता येते आणि आत बाहेर जे पाप अशा पापरूप पापाने नरकाला जाणे होते। म्हणजे आहे पापच, पुण्यरूप पाप केलं तर स्वर्ग आणि पापरूप पाप केलं तर नरक। मग माझी प्राप्ती याने होईल का? नाही, माझी प्राप्ती ज्याने होईल ते शुद्ध पुण्य होय। आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले असता जिव्हा जळणार नाही का? परंतु या प्रसंगी आता हे राहू दे अर्जुना, ऐक। याप्रमाणे ते यज्ञ करणारे वस्तुतः माझी आराधना करतात पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाचीच याचना करतात। त्यांचं सर्व लक्ष, त्यांचं पूर्ण लक्ष स्वर्गातील दिव्य भोग भोगण्याकडेच असते, किंवा त्यांना अज्ञानामुळे खरं काय ते कळत नाही, त्यामुळे ते दीक्षित अग्निहोत्र कायमस्वरूपी यज्ञ हवन करणारे त्यांना हे माहीतच नसते की त्यांच्या आतमध्ये मी आहे आणि सर्वांच्या अंतर्यामी सुद्धा मीच आहे। मला त्या दृष्टीने पाहणे म्हणजे स्वर्ग आणि नरक हे दोन्ही चुकवून मोक्षाप्रत जाणे होय। मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेचे ते स्वर्गाला नेतात आणि त्याच योग्यतेने ते स्वर्गामध्ये जातात आणि तिथे निवास करतात। ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे आणि अमरावती नगरी ही त्या स्वर्गाची राजधानी आहे।
जेथ महासिद्धींची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी खिल्लारे कामधेनुची जेथ बोळगे देव पायिका सैंद चिंतामणीचिया भूमिका विनोद वनवाटिका सुरतरूंचिया गंधर्व गान गाणी जेथ रंबे ऐशिया नासणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतौर्या मदन वोळगे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे पवनायसे म्हणियारे धावणे जेथ पै बृहस्पती आपण ऐसे स्वस्ती श्रियेचे ब्राह्मण ताटियेचे सुरगण विकार जेथे।
ज्या स्वर्गात अणिमा लघिमा इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत, अणिमा लघिमा या सर्व सिद्धी साधकाला सुद्धा येऊ शकतात आणि या सिद्धी साधना करताना रस्त्यात भटकवतात। त्या स्वर्गामध्ये अमृताचे कोठार आहेत, ट्रेझर्स, मोठे मोठे कोठार भरलेले आहेत। ज्या गावात कामधेनूचे कळप आहे, एकटी कामधेनू नाही कामधेनूचे मोठे मोठे कळप आहेत, ज्या स्वर्गामध्ये देव समुदाय चाकर होऊन सेवा करतो, जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावांच्या रत्नाच्या जमिनी आहेत आणि जेथे करमणुकीकरिता कल्पवृक्षाचे बगीचे केलेले आहेत, जेथे गंधर्वाची गाणी हीच गाणी होत, व जेथे रंभेसारख्या अप्सरा नाचणाऱ्या आहेत आणि विलास करण्याकरिता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे, जेथे शय्यागृहामध्ये मूर्तिमंत मदन सेवा चाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृतकिरणांनी सळा संमार्जन करतो, व वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे जे म्हणाल ते काम करण्याला तयार आहे, देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहे असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत आणि जेथे पंक्तीला देवमंडळीचे समुदाय बसतात।
लोकपाण रांगेचे राऊत जिये पदीचे उच्चै श्रवा खांचे खोलणिये हे बहु असो जे ऐसे भोग इंद्र सुकाही सरिसे ते भोगी जती जव असे पुण्यलेशू।
ज्या ठिकाणचे घोडेस्वार लोकपालांच्या बरोबरीचे आहेत, म्हणजे पूर्वादी दिशांच्या इंद्रादिक स्वामींच्या बरोबरीचे आहेत, जेथे उच्चैश्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो, बाकी घोडे मागे चालतात. हे फार वर्णन करणे पुरे. याप्रमाणे इंद्राच्या सुखासारखे ते भोग यज्ञकर्त्यांच्या पदरात जिथपर्यंत पुण्याचा अंश असतो ना, तिथपर्यंतच भोगाव्यास मिळतात. आणि पुण्य संपले की मग परत मृत्यू लोकामध्ये त्यांची हकालपट्टी होते. आता इथे या 20व्या श्लोकाच्या माध्यमातून जे निरूपण आलेलं आहे त्याप्रमाणे यज्ञ कर्म करताना लक्ष आपलं त्या स्वर्गाकडे किंवा स्वर्गसुखाकडे नसावं. बहुतेक आपण ज्या पद्धतीचे कर्मकांड करतो, ज्या पद्धतीची पूजा करतो, त्याच्यामध्ये प्रत्येक पूजा समारंभामध्ये आपण यज्ञ हवन करतोच, एक होम करतो, होम हवन करून आहुती देतो. पण या सर्व आहुतीमागे, यज्ञ क्रियेमागे, होम कृत्यामागे फक्त एकच आपलं लक्ष असायला पाहिजे की हे सगळं परमात्मा आहे. जी आहुती दिली जात आहे ते परमात्मा आहे, समिधा ज्या लावतात ते परमात्मा आहे, इतर जी सामुग्री त्या यज्ञात वापरण्यात येत आहे ते परमात्मा आहे, त्यासाठी लागणारे पात्र, त्यासाठी लागणारे जल आदी सामुग्री, ही सर्व सामुग्री त्यातच परमात्मा आहे. आणि यज्ञ करणारे जेवढे लोक तिथे बसतात स्वाहा स्वाहा करायला, ते सर्वही परमात्मा आहे. तो परमात्मा सर्वत्र विद्यमान आहे. या यज्ञातून मला असं कुठलंही कर्मफळ नको आहे. कोणत्याही विशिष्ट फळासाठी यज्ञ नसून त्या परमात्म्यासाठी मी हा यज्ञ करतो आहे. हा त्याच्याच स्मृतीने, त्याच्याच इन्स्पिरेशनने आणि त्याच्याचसाठी केला गेलेला हा यज्ञ आहे. आणि त्याचं त्यालाच अर्पण असो, यातलं मला काहीही लागणार नाही असं म्हणून तिथे समर्पण भावनेने आपण यज्ञ करायला पाहिजे. हा यातून आपल्याला एक कित्ता मिळतो. मंडळी, 20वा श्लोक आपण पूर्ण केला 9व्या अध्यायाचा. आज आपण इथे थांबू आणि उद्या 21व्या श्लोकापासून पुढे निरूपण सुरू ठेवूया. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.